सुभेदार रामजी सकपाळ, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचे पिता, ज्यांनी सानुल्या भिवाला घडवण्यासाठी रक्ताचं पाणी करून खूप खूप शिकवलं. भीमराव बडोद्याचे सरकार सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरी करीत होते. इकडे पिता रामजी बाबा शेवटची घटका मोजत होते. त्यांची अंतिम इच्छा होती भिवाला डोळे भरून पाहण्याची. भिवा, भिवा फक्त एकदाच भेट दे, फक्त एकदाच.
वाट किती मी पाहूं, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहूं, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहूं, येशील कधी भिवा. मृत्यू समोर उभा, मृत्यू समोर उभा, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहूं, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहूं, येशील कधी भिवा. मृत्यू समोर उभा, मृत्यू समोर उभा, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहूं, येशील कधी भिवा. इच्छा मनाची या क्षणी डोळे भरून पहावे, इच्छा मनाची या क्षणी डोळे भरून पहावे. डोळे हे मिटताना भिवा सामोरी तू असावे. वेळ नको हिलावू, वेळ नको हिलावू, होती वेदना जीवा. वाट किती मी पाहूं, येशील कधी भिवा. कंठात जीव आला थांब विले मी त्याला, कंठात जीव आला थांब विले मी त्याला. पाहण्या माझ्या बाळा लाडक्या मम भिवाला. आयुची ज्योत संपली, आयुची ज्योत संपली, मावळेल हा दिवा. वाट किती मी पाहूं, येशील कधी दिवा. तुझा पिता मी झालो, भाग्य हे माझे थोर. तुझा पिता मी झालो, भाग्य हे माझे थोर. रामजी सकपाळाची कीर्ती ही गाजे भूवर. अंतिम क्षणी प्रभा करा, अंतिम क्षणी प्रभा करा, आसरा तुझा हवा वाट किती मी पाहू येशील कधी भिवा वाट किती मी पाहू येशील कधी भिवा मृत्यू समोर उभा मृत्यू समोर उभा येशील कधी भिवा वाट किती मी पाहू 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 येशील कधी भिवा